या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
इतर कोणत्याही कॅन्सरप्रमाणेच मल्टिपल मायलोमा हा आजार पुन्हा येणं किंवा याचा रिलॅप्स येणं ही बाब ही अत्यंत गंभीर समजली जाते, तर याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल?
आजवर झालेल्या संशोधनामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पुढे आली, ती म्हणजे कॅन्सरचा रिलॅप्स. ज्या वेळेला एखादा रुग्ण कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेमध्ये त्याचं निदान होतं, चिकित्सा यशस्वी होते आणि काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी हा कॅन्सर परत येतो, अशा वेळेला या कॅन्सरचं प्रमाण हे अधिक भयानक असतं. यावेळी मात्र तो चिकित्सेला अवघड बनलेला असतो. पेशी विज्ञान तज्ज्ञांनी किंवा सेल बायोलॉजिस्टनी यावर प्रचंड संशोधन करून यातील दाहकता जगासमोर आणली आहे. तर कॅन्सरचा रिलॅप्स म्हणजे नक्की काय? तर पूर्वी आलेली कॅन्सरची लक्षणं तरी परत येणे किंवा नवीनच लक्षणं दिसणे, परंतु कॅन्सर तोच असणे. आणि ज्या वेळेला हा कॅन्सर परत येतो अशा वेळेला रुग्णाच्या आयुष्याची प्रत ही मात्र सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरते. आणि ती अधिक चांगली कशी राहील? चिकित्सेचा दृष्टिकोन हा रुग्णाच्या क्वालिटी ऑफ लाईफशी संबंधित असणं अनिवार्य ठरतं. अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजिस्ट या जगद्विख्यात परिषदेमध्ये जून 2022 मल्टिपल मायलोमा आणि त्याचा रिलॅप्स यावरील संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले. ज्या शास्त्रज्ञांनी यावर काम केले त्यांनी असे म्हटले की ज्या रुग्णांना मल्टिपल मायलोमाचा रिलॅप्स येतो अशा रुग्णांमध्ये आयुष्याची प्रत ही खूपच घसरलेली असते, आणि म्हणून त्यांनी मल्टिपल मायलोमा या रुग्णांच्या क्वालिटी ऑफ लाईफचा बारकाईने अभ्यास केला.
या संशोधनामध्ये जे सादरीकरण करण्यात आलं यामध्ये रुग्णांच्या दृष्टीनं आणि चिकित्सकांच्या दृष्टीनं कोणते मुद्दे समोर आले आपण काय सांगाल?
या संशोधकांनी रुग्णाची हेल्थ रिलेटेड क्वालिटी ऑफ लाईफ ही लोकोमोशन स्टडी या माध्यमातून तपासली. यामध्ये प्राधान्याने आलेला निष्कर्ष असा की सध्या उपलब्ध असणाऱ्या चिकित्सा ह्या रुग्णाच्या आयुष्याची प्रत सुधारण्याकरता अपुऱ्या आहेत. मल्टिपल मायलोमाच्या रुग्णांना सध्या उपलब्ध असणाऱ्या चिकित्सांचा खूपच कमी फायदा होताना दिसतो. मल्टिपल मायलोमा याकरता विकसित झालेल्या नवनवीन चिकित्सा पद्धतींचा वापर करूनही बहुतेक पेशंट्सचा कॅन्सर लवकरच परत येतो आणि शेवटी त्यांच्या आयुष्याची प्रत ही अत्यंत खालावली जाते. या संशोधनामध्ये या संशोधकांनी या संशोधनाअंती अशी अपेक्षा व्यक्त केली की मल्टिपल मायलोमाच्या रुग्णांची चिकित्सा करताना त्यांना दिसणाऱ्या लक्षणांचा प्रामुख्याने अभ्यास करायला हवा आणि त्यावर आधारित चिकित्सेची दिशा ठरवायला हवी. याबरोबरच या संशोधकांनी अशा चिकित्सांवर लक्ष द्यायला हवे की ज्या रुग्णास अधिक फायदेशीर असतील, लक्षणांचा उपशम करतील आणि या आजाराचा दीर्घकाळपर्यंत रिलॅप्स येणार नाही.
एकीकडं जागतिक स्तरावरील अशा प्रकारचं संशोधन आणि भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये जिथं आयुर्वेद हे आपलं स्वतःचं शास्त्र आहे आणि रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये कॅन्सर रुग्णांची आयुर्वेदिक चिकित्सा केली जाते असं असताना या संशोधनाच्या पार्श्वभूमीवरती आपण काय विचार करता?
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या जगद्विख्यात परिषदेमध्ये मल्टिपल मायलोमाच्या तज्ज्ञांनी जे मत मांडलेलं आहे तेच केंद्रस्थानी ठेवून गेली 25 वर्ष रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आयुर्वेदीय चिकित्सा कॅन्सरच्या रुग्णांना दिली जाते. यामध्ये चिकित्सेचा मुख्य भर हा रुग्णांना लाक्षणिक उपशम कसा देता येईल, तसेच कॅन्सर दीर्घकाळ परत येण्यापासून कसा प्रतिबंध करण्यात येईल. स्वाभाविकच रुग्णाच्या अवस्थेनुसार चिकित्सा दिली जाते. प्राथमिक अवस्थेत रुग्ण असेल तर हा कॅन्सर परत येऊ नये, आयुष्याची प्रत चांगली असावी हा उद्देश असतो. तर दुर्दैवाने प्रगत अवस्थेत आलेल्या रुग्णाला ह्या आजाराची कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत, जसे की या रुग्णांची किडनी फेल होते, हाडं ठिसूळ झाल्यामुळे फ्रॅक्चर्स होतात, भूक न लागत असल्यामुळे रुग्णाचं खाणं बंद झालेलं असतं, वजन कमी होतं. या प्रत्येक गोष्टीवरती स्वतंत्रपणे विचार करून चिकित्सा दिली जाते आणि रुग्णास सर्वतोपरी चिकित्सेचा फायदा कसा मिळेल याकडे लक्ष दिलं जातं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या आजारामध्ये दिली जाणारी चिकित्सा याचा रिस्क बेनिफिट रेशो, म्हणजे दिली जाणारी चिकित्सा आणि त्यापासून निर्माण होणारे साईड इफेक्ट, तसेच कॉस्ट बेनिफिट रेशो, दिल्या जाणाऱ्या चिकित्सेचा खर्च आणि खरोखरच त्यातून रुग्णाला मिळणारा फायदा, ह्या दोन्ही निकषांवरती विचार करून चिकित्सा दिली जाते.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बिंडाळे. आज आपण सर्व श्रोत्यांना मल्टिपल मायलोमा या रक्ताच्या कर्करोगाबद्दल ही माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.